दानियल अध्याय एक. यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखदनेस्सर यांनी यरुश्लेमवर चढाई करून त्यांची रसद बंद करण्यासाठी यरुश्लेमला वेढा दिला. परमेश्वराने नबुखदनेस्सर राजास यहुदाचा राजा यहोयाकीमवर विजय दिला आणि त्यास परमेश्वराच्या घरातील काही वस्तू दिल्या. त्याने त्या सिनार येथे त्याच्या देवाच्या घरासाठी आणल्या आणि त्या पवित्र वस्तू त्याने त्याच्या देवाच्या भंडारात ठेवल्या. राजा आपला प्रमुख अधिकारी अश्पनज यास म्हणाला की इस्रायलाचे काही लोक जे राजकुळातले आणि उच्च कुलीन आहेत त्यास माझ्याकडे घेऊन ये. ज्यांच्या अंगी काही कलंक नाही असे निष्पाप सुरूप कौशल्यपूर्णतेने चतुर ज्ञानाने परिपूर्ण आणि शक्तिवान आणि राजाच्या महलामध्ये सेवा करण्यास पात्र तेथे त्यांना खासदारांचे शिक्षण व भाषा शिकवायला त्याने त्यास सांगितले. राजाच्या मिष्ट अन्नातून व तो पित असे त्या द्राक्षरसातून तो त्याचा रोज वाटा नेमून दिला. असे त्या तरुणांना 3 वर्षाचे प्रशिक्षण देण्यात यावे. त्यानंतर त्यांनी राजाची सेवा करावी. त्या लोकांमध्ये दानियल हनन्या मिशायल व अझरिया हे यहुदा वंशाचे होते. प्रमुख अधिकाऱ्याने त्यांना दानियलास बेल्टशसर, हनन्यास शद्रक, मिशायलास मेशक, अझरियास अबेदनगो नावे दिली. पण दानियलाने आपल्या मनात ठरवले की तो स्वतःला राजाच्या अन्नाने किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसाने विटाळविणार नाही. म्हणून त्याने षंडाच्या अधिकाऱ्याला विनंती केली की मी आपणाला विटाळू नये. आता देवाने दानियलावर प्रमुख अधिकाऱ्याची कृपा आणि दया व्हावी असे केले. प्रमुख अधिकारी दानियलास म्हणाला, मला माझा स्वामी राजाचे भय आहे. त्याने तुम्ही काय खावे व काय प्यावे यांची आज्ञा केली आहे. तुमच्या वयाच्या इतर तरुणापेक्षा तुम्ही अधिक वाईट का दिसावे. तुमच्यामुळे तो माझे डोके छाटून टाकेल. मग प्रमुख अधिकाऱ्याने दानियल हनन्या मिशायल व अझरिया यावर नेमून दिलेल्या कारभाऱ्याशी दानियल बोलला. तो म्हणाला, आपल्या दासाची 10 दिवस कसोटी पहा. आम्हास फक्त शाक भोजन व पिण्यास पाणी दे. नंतर आमचे बाह्यरूप व त्या तरुणांचे बाह्यरूप व जे राजाचे मिष्ट अन्न खात आहेत त्या तरुणाचे बाह्यरूप त्यांची तुलना कर आणि तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या दासास कर. मग तो कारभारी हे करण्यास मान्य झाला. 10 दिवसांनी त्यांनी त्यांची पाहणी केली. 10 दिवसाच्या शेवटी त्यांचे बाहेरूप जे राजाचे मिष्ट अन्न खात अधिक निरोगी आणि दष्टपुष्ट दिसू लागले. मग कारभाराने त्यांचे मिष्ट अन्न आणि त्यांचा द्राक्षरस काढून त्यास फक्त शाक भोजन दिले. मग या 4 तरुणास देवाने ज्ञान आणि सर्व प्रकारच्या शास्त्रांचा समज आणि शहाणपण दिले आणि दानियलास सर्व प्रकारचे स्वप्न व दृष्टांत उलगडत असत. राजाने ठरवून दिलेल्या काळाच्या समाप्तीनंतर प्रमुख अधिकारी त्यांना नबुखदनेस्सर राजासमोर घेऊन आला. राजा त्यांच्याशी बोलला. त्या सर्व समुदायामध्ये दानियल हनन्या मिशायल व अझरिया यांच्या तोडीचा दुसरा कोणीच नव्हता. ते राजासमोर त्याच्या सेवेत राहू लागले. ज्ञानाच्या आणि शहाणपणाच्या बाबतीत राजाने त्यांना जे काही विचारले त्यामध्ये ते सर्व जादूगार भूतविद्या करणारे यांच्यापेक्षा ते 10 पट उत्तम असे संपूर्ण राज्यात राजाला आढळून आले. कोरेश राजाच्या कारागिर्दीत पहिल्या वर्षापर्यंत दानियल तेथे राहिला. दानियल अध्याय 10. पारसाचा राजा कोरेश याच्या 3ऱ्या वर्षी दानियल ज्याला बेल्टशसर हे नाव होते यास संदेश प्राप्त झाला जो सत्य होता. म्हणजे तो एक मोठ्या युद्धाविषयी होता. दानियलास तो दृष्टांत व त्या दृष्टांताचा समज प्राप्त झाला. त्या दिवसात मी दानियल 3 आठवडे शोक करत होतो. ते 3 आठवडे संपेपर्यंत मी पकवान खाल्ले नाही. मी द्राक्षरस पेलो नाही. माझ्या डोक्याला तेल लावले नाही. पहिल्या महिन्याच्या 24व्या दिवशी मी महानदीच्या काठावर होतो. मी डोळे वर करून पाहिले तर मला तागाची वस्त्रे घातलेला आणि कमरेत उफास देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला एक पुरुष दिसला. त्याचे शरीर रत्नासारखे असून त्याचा चेहरा विजेसारखा होता. त्याचे डोळे जळणाऱ्या मशालीसारखे असून त्याचे बाहू आणि त्याचे पाय उजळ पित्र्यासारखे होते आणि त्याचा शब्द आवाज मोठ्या समुदायाच्या आवाजासारखा होता. मी दानियल एकट्याने हा दृष्टांत पाहिला. माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांनी काही पाहिले नाही तरीही त्यांना मोठी भीती वाटली आणि लपण्यासाठी तेथून ते पळून गेले. मग मी एकटाच राहिलो आणि तो मोठा दृष्टांत मी पाहिला. माझ्यात बळ उरले नाही. माझा चेहरा भीतीने बदलून गेला आणि माझ्यात बळ राहिले नाही. मग मी त्याची वाणी ऐकली आणि ती ऐकत असता पालथा पडलो. आणि मला गाढ झोप लागली. एका हाताने मला स्पर्श केला आणि माझे गुडघे आणि तळहात थरथरू लागले. तो दूत मला म्हणाला, दानिएला परमप्रिय पुरुषा, मी जो सांगतो ते मन लावून समजून घे आणि स्थिर राहा. तुला हे सांगण्यासाठी मला पाठवले आहे. जेव्हा तो हे शब्द बोलला मी थरथरत उभा राहिलो. तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानिएला भिवू नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समज घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे. परंतु पारसाच्या राजाचा एका अधिपतीने 21 दिवस मला आवरिले आणि पहा, मिखाईल मुख्य अधिपतींपैकी एक माझे सहाय्य करायला आला. मग मी तेथे पारसाच्या राजाजवळ राहिलो. आता मी तुला हे समजण्यास आलो आहे की शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचे काय होणार, कारण हा दृष्टांत पूर्ण होण्यास बराच वेळ आहे. जेव्हा तो हे शब्द बोलून थांबला मी माझे मुख जमिनीकडे लावले आणि मी त्यावेळी बोलू शकलो नाही. तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने माझ्या होठास स्पर्श केला व मी माझे तोंड उघडले आणि जो माझ्यापुढे उभा होता त्याच्याशी मी बोललो, हे प्रभू, या दृष्टांतामुळे माझे मन अधीर झाले आहे आणि माझ्यात बळ राहिले नाही. मी तुझा दास आहे, मी आपल्या स्वामीबरोबर कसा बोलू, कारण माझ्यात बळ आणि दम उरला नाही. तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने मला स्पर्श करून मला बळ दिले. तो म्हणाला, हे परमप्रिय मानवा, घाबरू नकोस, तुला शांती असो, हिम्मत धर, आता नेट धर. तो जेव्हा हे बोलला तेव्हा मला बळ मिळाले आहे व मी म्हणालो, माझ्या स्वामीने आता बोलावे, कारण तू मला सबळ केले आहे. तो म्हणाला, मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? आता मी परत जाऊन पारसाच्या अधिपती बरोबर लढणार. मी गेलो म्हणजे ग्रीसचा अधिपती येईल, परंतु जे सत्याच्या लेखात लिहिले आहे ते मी तुला प्रगट करतो आणि त्यांच्याविरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मिखाईल याच्या वाचून माझ्याबरोबर कोणी नाही. दानिएल अध्याय 11. दार्यावेश मेदी राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी यासाठी आलो की मिखायलास मदत करून त्यास संरक्षण द्यावे. आणि आता मी तुला सत्य प्रगट करतो, पारसात 3 राजे उदयास येतील आणि चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनवान होईल. जेव्हा तो आपल्या धनाच्या मदतीने बलवान झाला मग तो सर्वास ग्रीसच्या राजाच्या विरोधास उठवील. एक प्रबळ राजा उदयास आल्यावर तो आपली सत्ता फार गाजवील व मनात येईल तसा वागेल आणि तो उभा झाल्यावर त्याचे राज्य मोडून जाईल. 4 दिशां त्याचे विभाग होईल पण ते त्याच्या संततीला प्राप्त होणार नाही आणि राज्य उपटले जाईल व ते त्याच्या खेरीज इतरांस प्राप्त होईल. दक्षिणेचा राजा प्रबळ होईल पण त्याचा एक सरदार त्याहून बलवान होईल आणि त्याहून मोठ्या राज्यावर राज्य करेल. काही वर्षानंतर जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आपसात मिलाप करतील. दक्षिणेच्या राजाची मुलगी उत्तरेच्या राजाकडे कराराची खात्री करण्यास येईल पण तिचे बळ निघून जाईल व तिला सोडून देण्यात येईल. ती आणि ज्यांनी तिला आणले ते तिचे वडील आणि तिला त्यावेळी मदत करणारा सोडून देण्यात येईल. ती तिच्या कुळातून एक अंकुर उगवेल, तो तिची जागा घेईल. तो सैन्यासह उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करून त्याच्याशी युद्ध करेल आणि त्यामध्ये तो विजय होईल. तो त्यांची दैवते ओतीमूर्त्या व मौल्यवान सोने व चांदीचे पात्रे मिसर देशात घेऊन जाईल आणि काही वर्षासाठी उत्तरेच्या राज्यावर हल्ला करणार नाही. उत्तरेचा राजा दक्षिणेच्या राजावर चढाई करून जाईल पण त्यास स्वदेशी परत जावे लागेल. त्याचे पुत्र लढाई करतील आणि मोठे सैन्य जमवतील. ते पुराप्रमाणे येत राहतील, ते लढाई करून पुन्हा लढाई करून गडापर्यंत धडकतील. दक्षिणेचा राजा रागात येऊन उत्तरेच्या राजाबरोबर लढाई करेल. उत्तरेचा राजा मोठे सैन्य उभारील पण ते सैन्य दक्षिणेच्या राजास देण्यात येईल. जेव्हा सैन्य पुढे चालत राहील तेव्हा दक्षिणेच्या राजाचे मन गर्वाने भरून जाईल. तो त्याच्या लाखो शत्रूंचा नाश करील तरी तो यशस्वी होणार नाही. उत्तरेचा राजा पुन्हा येईल तेव्हा आधीपेक्षा मोठे उत्कृष्ट सैन्य व धन घेऊन येईल, सैन्य आणि उपकरणे घेऊन येईल. त्यावेळी अनेक लोक दक्षिणेच्या राजाच्या विरोधास उठतील. तुझ्या लोकांतून अडदांड लोक दृष्टांत पूर्ण करायस उठतील पण ते पडतील. अशा प्रकारे उत्तरेचा राजा येऊन तटबंदीच्या शहराभोवती मोर्चे लावून नगर काबीज करील. दक्षिणेचे त्यापुढे काही एक चालणार नाही. त्याच्या उत्तम सैनिकही त्यापुढे शक्तिहीन होतील. पण उत्तरेचा राजा मनात येईल तसे दक्षिणेच्या राजाशी करील त्यास कोणी थांबू शकणार नाही. त्या सुंदर भूमीवर तो हाती नाश घेऊन उभा राहील. उत्तरेचा राजा आपल्या राज्यातील सर्व ताकदीने येईल आणि तो उत्तराच्या राजाशी करार करेल. तो दक्षिणेच्या राजाला आपली कन्या भ्रष्ट करण्यासाठी देईल, म्हणजे त्यास दक्षिणेचे राज्य नष्ट करता येईल, पण त्याची योजना यशस्वी होणार नाही. यानंतर उत्तरेचा राजा आपले लक्ष द्वीपाकडे लावून त्यापैकी बरेच काबीज करेल, पण एक सरदार त्याने केलेली अप्रतिष्ठा नाहीशी करेल. आणखी तो आपली अप्रतिष्ठा त्याच्यावर फिरविल, मग तो आपल्या देशातील दुर्गाकडे आपला मोर्चा लावील, पण तो ठोकर खाऊन पडेल व तो सापडणार नाही. नंतर त्याच्या जागी एक उदयास येईल, जो त्या वैभवी राज्यात कर देण्याचा आग्रह करील, पण काही दिवसात त्याचा नाश होईल, पण तो रागात किंवा युद्धात होणार नाही. मग त्याच्या जागी नाकारलेला आणि वैभव न मिळालेला असा एक उदयास येईल. तो शांतपणे येऊन खुशामतीने राज्य प्राप्त करील आणि उचंबळणारी बळे त्याच्यासमोरून ओसरून जातील व मोडून खातील आणि कराराचा अधिपती मोडून जाईल. त्याच्यासोबत संघटन केल्यापासून तो कपटाने वागेल. थोड्याशा लोकाच्या मदतीने तो बलवान होईल. सूचना न देता तो प्रांतातील धनवान भागात येईल आणि तो ते करील जे त्याच्या वडिलांनी किंवा त्याच्या वडिलांच्या वडिलांनी केले नाही ते तो करील. आपल्या सहकार्यास लूट आणि धन वाटून देईल. काही काळ तो किल्ले घेण्याचे कारस्थान करील. दक्षिणेच्या राज्याशी तो लढण्यास पूर्ण शक्तीने तयारी करेल. दक्षिणेचा राजा मोठा फौज फाटा घेऊन युद्ध करेल, पण कट कारस्थानामुळे त्याचा निभाव लागणार नाही. जे त्याच्या मेजावर जेवले ते पण त्याचा घात करू पाहतील. त्याचे सैन्य पुरासारखे वाहून जाईल आणि त्यापैकील अनेक मरतील. हे दोन्ही राजे एकमेकाच्या विरोधात वाईट योजतील. एकाच मेजावर बसून एकमेकाशी लबाड बोलतील, पण त्यातून काही निघणार नाही, कारण शेवट हा नेमलेल्या वेळीच होणार. उत्तरेचा राजा मोठी संपत्ती आपल्या देशात घेऊन जाईल, पण त्याचे मन पवित्र कराराच्या विरोधात राहील. त्याच्या मनात येईल तसे तो वागेल आणि तो आपल्या भूमीत परत येईल. नेमलेल्या समयी तो दक्षिणेस परतून पुन्हा हल्ला करील, पण ह्यावेळी त्याचे काही चालणार नाही, कारण किती माझी जहाजे त्याच्या विरोधात येतील आणि तो निराश होऊन मागे फिरेल. तो पवित्र करारावर खिन्न होऊन ज्यांनी हा करार सोडला त्यांच्यावर लक्ष लावील. त्याचे सैन्य उठून वेदी आणि गड भ्रष्ट करतील. रोजची बली होणे ते बंद करतील आणि नाशदायी अमंगळाची ते स्थापना करतील. जे कराराविषयी दुष्टपण करतात त्यास तो फूस लावीन, पण जे लोक आपल्या देवाला जाणतात ते बलवान होऊन मोठे काम करतील. लोकांमधील चतुर इतरांना समज देतील, पण ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट यांनी संकटात पडतील. ते पडतील तेव्हा त्यांना थोडी मदत मिळेल आणि बरेच लोक गोड बोलून त्यांच्यात सामील होतील. सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे, कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे. राजा मनात येईल तसे तो करील. तो आपणास इतर सर्व देवासमोर उंच आणि महान करील आणि देवाविरोधात तो धक्कादायक गोष्टी बोलेल. कोपाची पूर्णता होईपर्यंत तो बढती मिळविल. जे ठरले आहे ते घडेलच. तो आपल्या पूर्वजांचे देव स्त्रियांचा प्रेमाचा किंवा कोणत्याही देवाचा सन्मान करणार नाही. तो गर्वाने वागेल आणि आपणास त्या सर्वांहून उंच करील आणि तो आपल्या ठिकाणी गडाच्या देवाला मान देईल. आणि जो देव त्याच्या पूर्वजांनी जाणला नाही त्यास तो सोन्याने व रुपयाने व मौल्यवान पाषाणांनी व मनोरम पदार्थाने मान देईल. तो परक्या देवाच्या मदतीने बल्ल्याड दुर्गावर हल्ला करील. जे याला जाणतात त्यांचा तो आदर करील. त्यांना तो अनेक लोकांवर शासक नेमील व किमतीसाठी जमिनीचे तुकडे करील. शेवटच्या वेळी दक्षिणेचा राजा हल्ला करील. उत्तरेचा राजा त्याकडे रथ, स्वार आणि अनेक जहाजे घेऊन वाऱ्यासारखा येईल. तो अनेक राज्यावर हल्ला करून त्यांना पुरासारखे पुसून टाकील. तो वैभवी देशात येईल आणि अनेक लोक पडतील, पण अनेकाचा त्याच्या हातून बचाव होईल. अदोम, मवाब आणि अमोनाचे सरदार हे त्याच्या हातून सुटतील. तो अनेक देशावर आपले बळ वाढविल. मिसर त्यातून सुटणार नाही. त्यास मिसर देशातले सोने आणि रुपे आणि तेथील सर्व खजिन्यावर त्यास अधिकार मिळाले. लुब्बी आणि कुशी त्यांची चाकरी करतील, पण पूर्वेकडून आणि उत्तरेकडून येणारी बातमी त्यास चिंताग्रस्त करील. तेव्हा तो मोठ्या रागाने अनेकांचा नाश करण्यासाठी निघून जाईल. तो आपला शाही तंबू समुद्राच्या आणि पवित्र पर्वताच्या दरम्यान ठोकील. तो त्याच्या शेवटास येईल, पण कुणी त्यास मदत करणार नाही. दानियल अध्याय 12. आणि मिखाईल जो मोठा अधिपती तुझ्या लोकांच्या संतानासाठी उभा असतो तो त्या समय उभा राहील आणि राष्ट्र झाल्यापासून त्या वेळपर्यंत कधी झाला नाही असा कष्टाचा समय होईल. आणि त्यावेळेस तुझे लोक सोडवले जातील प्रत्येक जो पुस्तकात लिहिलेला सापडेल तो सोडवला जाईल. अनेक लोक जे मातीस निजलेले आहेत ते काही सार्वकालिक जीवनासाठी तर काही सार्वकालिक लज्जा आणि तिरस्कार मिळवण्यास उठतील. जे सुज्ञ ते आकाशातील प्रकाशासारखे चकाकतील आणि जे पुष्कळास न्यायीपणाकडे वळवणारे सदा सर्वदा ताऱ्याप्रमाणे चमकतील. पण तू दानियेला ही वचने आणि पुस्तकाचे रहस्य गुप्त ठेव. अगदी अंतिम समयापर्यंत अनेक लोक इकडे तिकडे धावतील आणि ज्ञान वाढत जाईल. मग मी दानियेलाने पाहिले आणि तेथे दोघे उभे होते. एक नदीच्या या काठावर उभा होता आणि दुसरा पलीकडील काठावर उभा होता. त्यापैकी एकाने तागाची वस्त्रे घातलेल्यास विचारले, जो नदीच्या पाण्यावर होता या अद्भुत गोष्टीचा अंत होण्यास किती वेळ लागेल? मी त्याची वाणी ऐकली. जो तागाची वस्त्रे घातलेला पुरुष नदीतल्या जलांच्या वरती होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशावर करून म्हटले, जो सदाजीवी आहे त्याची शपथ वाहून म्हटले, एक समय, दोन समय आणि अर्धा समय, साडेतीन वर्ष जेव्हा पवित्रजनाच्या बलाचा चुरडा होईल तेव्हा हे पूर्ण करण्यात येईल. हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले. मी ऐकले पण मला समजले नाही. तेव्हा मी विचारले, माझ्या स्वामी याचा परिणाम काय? तो म्हणाला, दानियेला स्वस्थ राहा, कारण ही वचने मुद्रित करून अंतिम समयापर्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे. पुष्कळ शुद्ध स्वच्छ आणि पवित्र केले जातील, पण दुष्ट दुष्टपणा करतील. दुष्टांपैकी कोणास समजणार नाही, पण जे ज्ञानी ते समजतील. रोजचे बलिहवन या वेळेपासून बंद करण्यात येईल आणि नाशदायी अमंगळाची स्थापना होईल. तेव्हापासून 1290 दिवस लोटतील. जो धीराने 1335 दिवस वाट पाहिल तो धन्य. तू आपल्या मार्गाने अंतापर्यंत जा. तू तुझे वचन प्राप्त करायला शेवटच्या दिवसात उठविला जाशील. दानियेल अध्याय 2. नबुकदनेस्सर राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी त्यास स्वप्न पडले. तो बेचैन झाला आणि झोपू शकला नाही. तेव्हा राजाने फरमान काढला की जादूकार आणि ज्योतिषी, जाणणारे तसेच मांत्रिक आणि ज्ञानी लोक यांनी यावे आणि राजाला ते स्वप्न सांगावे. म्हणून ते राजासमोर हजर झाले. राजा त्यांना म्हणाला, मला एक स्वप्न पडले आहे आणि त्याचा अर्थ जाणण्यास माझे मन व्याकुळ झाले आहे. तेव्हा ज्ञानी लोक राजाशी आरामी भाषात बोलले, महाराज चिरायू असा, तुमच्या सेवकांना तुमचे स्वप्न सांगा आणि आम्ही त्याचा अर्थ तुम्हास प्रगट करू. राजाने खासदी लोकास उत्तर दिले, हा ठराव होऊन चुकला आहे. जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगणार नाही तर तुमच्या शरीराचे तुकडे केले जातील आणि तुमच्या घरांचे उकिरडे केले जातील. पण जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगाल तर तुम्हास माझ्याकडून भेट, पारितोषिक आणि मोठा मान मिळेल. ह्यास तो तुम्ही मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगा. ते पुन्हा त्यास म्हणाले, महाराजांनी आपल्या सेवकास स्वप्न सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू. राजाने उत्तर दिले, मला ठाऊक आहे तुम्ही वेळ काढत आहात पाहिजे, कारण तुम्हास ठाऊक आहे की माझा ठराव झालेला आहे. पण जर तुम्ही मला स्वप्न सांगितले नाही तर तुमच्यासाठी एकच शिक्षा आहे, म्हणून माझे मन बदलत नाही तोपर्यंत तुम्ही खोट्या आणि फसव्या गोष्टी सहमत करून मला सांगाव्या, असे तुमचे ठरले आहे. म्हणून मला स्वप्न सांगा म्हणजे मला समजेल, तुम्ही त्याचा उलगडा करू शकता. खासदी लोकांनी राजास उत्तर केले, या जगात असा कोणताच मनुष्य नाही जो राजाची ही मागणी पूर्ण करेल. असा कोणताच महान आणि प्रतापी राजा नाही ज्याने असे मागणे ज्योतिषी, भूतविद्या जाणणारे आणि ज्ञानी लोकांस केली असेल. महाराज जी गोष्ट मागतात ती कठीण आहे आणि देवाशिवाय कोणीही नाही जो हे सांगेल, कारण देव मानवात राहत नाही. हे ऐकून राजा रागाने संतपला आणि त्याने आज्ञा केली की बाबेलमध्ये जे ज्ञानाविषयी ओळखले जातात त्यांचा नाश करण्यात यावा. हे फरमान निघाले म्हणून ते त्यांच्या ज्ञानासाठी ओळखले जात होते त्यास मरणास सामोरे जावे लागणार होते. आणि लोक दानियेल आणि त्याच्या मित्रांना शोधू लागले यासाठी की त्यांचा घात करावा. तेव्हा दानियेलाने अंगरक्षकाचा प्रधान अर्योक, जो बाबेलातील ज्ञानाचा घात करावायला निघाला होता, त्यास दूरदर्शीपणाने आणि विचारपूर्वक म्हणाला. दानियेल राजाच्या सैन्यापतीला म्हणाला, राजाकडून हा असा तातडीचा हुकूम का निघाला? तेव्हा अर्योकनी दानियेलास काय घडले ते सांगितले. मग दानियेलाने आज जाऊन राजास विनंती केली की त्याला समय देवा, म्हणजे त्यास महाराजाला त्याच्या स्वप्नाचा उलगडा सांगता येईल. तेव्हा दानियेलाने आपल्या घरात जाऊन आपले सोबती हनन्या, मिशाएल व अजर्या यांना ती गोष्ट कळवली. त्याने त्यांना विनंती केली की या रहस्याविषयी स्वर्गीय देवाने दया करावी असे त्यांनी देवाजवळ मागावे. म्हणजे बाबेलच्या इतर ज्ञान्यासोबत त्याचा आणि त्याच्या सहकार्याचा घात होऊ नये. त्या रात्री दानिलास दृष्टांताच्या द्वारे या रहस्याचा उलगडा झाला. त्यानंतर त्यांनी स्वर्गीय देवाचे स्तवन केले आणि तो म्हणाला, देवाच्या नामाचे सदा सर्वदा स्तवन हो, कारण तो ज्ञान आणि सामर्थ्य त्याचे आहे. तो समय आणि ऋतू बदलतो, तो राजास काढतो आणि दुसऱ्या सिंहासनावर बसून राज्य करतो. तो ज्ञानास आणि विवेकवंतास शहाणपण देतो. तो गूढ आणि गहन गोष्टी प्रगट करतो, कारण अंधारात काय आहे हे तो जाणतो आणि प्रकाश त्यामध्ये वसतो. माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझे स्तवन करतो, कारण तू मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले आणि जे आम्ही तुझ्याजवळ मागितले ते सर्व तू आता मला कळविले आहे. म्हणून मी तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करतो, कारण तू राजाची गोष्ट आम्हास कळविली आहे. हे सगळे झाल्यानंतर दानियल, ज्याची नेमणूक राजाने बाबेलच्या सर्व ज्ञानी लोकांचा वध करण्यास ज्याची नेमणूक केली होती, त्या आर्योगाकडे जाऊन म्हणाला, बाबेलच्या ज्ञानी लोकास ठार करू नका, तर मला राजासमोर घेऊन जा, म्हणजे मी त्यास स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगेन. नंतर आर्योकाने दानिलास लवकर राजासमोर नेऊन म्हटले, यहुदाच्या बंदीवानात मला एक मनुष्य सापडला आहे जो राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगेल. राजाने बल्टशेसर नाव दिलेल्या दानिलास म्हटले, माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगण्यास तू कुशल आहेस काय? दानिलाने राजास उत्तर दिले, राजाचे गूढ प्रगट करण्याची कुशलता ज्ञानी व भूतविद्या जाणणारे जादूगार किंवा ज्योतिष त्यांच्याकडे नाही. तथापि एक देव आहे जो स्वर्गात राहतो, तो रहस्य प्रगट करतो आणि त्यांनी भविष्यात होणारी घटना राजा नबुकदनेस्सर आपणास कळविले आहे. तुम्ही आपल्या बिछाणात पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टांत तो असा. आपण जसे बिछाणात पडून विचार करत होता तेव्हा आपल्या मनात हे रहस्य प्रगट करणाऱ्याने आपणास पुढे होणारी घटना कळविली. आता माझी गोष्ट ती अशी की हे रहस्य मला उलगडते ते यामुळे नाही की मी इतर मनुष्यापेक्षा अधिक ज्ञानी आहे, तर हे रहस्य यासाठी उलगडले की राजा आपण याचा अर्थ समजावा, जो आपल्या मनातील गहन विचार समजावे. राजा आपण आपल्या डोळ्यापुढे एक मोठा पुतळा पाहिला. हा पुतळा शक्तिशाली आणि तेजोमय असा तुमच्यासमोर उभा राहिला. त्याचे तेज भयावह होते. त्या पुतळ्याचे डोके उत्तम सोन्याचे होते. त्याची छाती व हात चांदीचे होते. त्याचा मधला भाग आणि मांड्या पितळ्याच्या आणि त्याचे पाय लोखंडाचे होते. त्याची पावले काही भाग लोखंडाची आणि काही भाग मातीची होती. तुम्ही वर पाहत होता तेव्हा कोणा मनुष्याचा हात लागल्यापासून एक दगड छेदला गेला आणि त्यांनी त्या पुतळ्याच्या लोखंडाच्या व मातीच्या पावलांवर आधळून त्याचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर लोखंड, माती, पितळ, चांदी आणि सोने यांचे एकाच वेळी तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यातील खळ्यातल्या भुशाप्रमाणे झाले. वारा त्यांना घेऊन गेला आणि त्यांचा मागमूस राहिला नाही. पण तो दगड जो पुतळ्यावर आधळाला होता त्याचा मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली. हे आपले स्वप्न आहे. राजा, आता आम्ही त्याचा उलगडा सांगतो. राजा, आपण राजा अधिकारी आहात ज्या स्वर्गाच्या देवाने राज्य, सामर्थ्य, बल आणि सन्मान दिला आहे. त्याने तुम्हास त्या जागा दिल्या जिथे माणसं राहतात. त्याने तुमच्या अधीन वनपशु आणि आकाशातील पक्षी केले आहेत आणि तुम्हास त्याचा शासक बनविले आहे. तुम्ही त्या पुतळ्याचे सुवर्ण मस्तक आहात. आपल्यानंतर आपणापेक्षा कनिष्ठ असे राज्य उदयास येईल आणि पितळेचे असे तिसरे राज्य सर्व पृथ्वीवर सत्ता करतील. तेथे चौथे राज्य असेल जे लोखंडासारखे मजबूत लोखंड तुकडे करतो, हे त्याचे तुकडे करून त्याचा भुगा करेल. जसे आपण पाहिले की पावले आणि बोटे काही भाग भाजलेल्या मातीचा आणि काही भाग लोखंडाचा होता, म्हणून हे राज्य विभागलेले राहील. काही भागात लोखंडाची मजबूती राहील. तसेच जसे आपण लोखंड मातीत मिसळलेले पाहिले, तशी पायाची बोटी अशंत लोखंडाची आणि अशंत मातीची बनली होती, तसे ते राज्य असेल. अशंत बळकट आणि अशंत ढिसूळ असे होईल. जसे आपण पाहिले लोखंड मऊ मातीसोबत मिसळले होते, तसे लोक मिसळलेले राहतील. जसे लोखंड व माती एकजीव होत नाही, तसे हे लोकही एकत्र राहणार नाही. त्या राज्याच्या दिवसात स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील. त्याचा कधीही नाश होणार नाही. त्यास कुणी जिंकणार नाही. ते तर सर्व राजांचे तुकडे करून त्या सर्वांचा नाश करील व ते सर्व काळ टिकेल. आपण जसे पाहिले, कोणी मनुष्याचा हात न लागता एक दगड पर्वतावरून तुटून पडला, त्याने लोखंड, पितळे, माती, चांदी आणि सोने यांचे तुकडे केले. त्या महान परमेश्वराने राजापुढे होणाऱ्या घटना कळविल्या आहेत. हे स्वप्न सत्य असून त्याचा हा विश्वसनीय उलगडा आहे. राजा नबुकदनेस्सराने पालथे पडून दानेला साष्टंग दंडवत घातले आणि आज्ञा केली की त्यास अर्पण करून धूप दाखवा. राजा दानेलास म्हणाला, खरोखर तुझा देव सर्व देवांचा देव आहे, राजांचा राजा आहे, तो जो रहस्यांचा उलगडा करतो, म्हणून तुला हे रहस्य प्रगट करता आले आहे. नंतर राजाने दानेलास मोठा सन्मान आणि अद्भुत भेटवस्तू दिल्या. त्यास अवघ्या बाबेलातील पारंगण्याची सत्ता दिली आणि दानिएल बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा मुख्य प्रशासक झाला. दानिएलाने राजास केलेल्या विनंतीवरून राजाने शद्रक, मेशक आणि अबेदनगो यास बाबेलच्या प्रांताचे प्रशासक नेमले, पण दानिएल राजदरबारीच राहिला. दानिएल अध्याय 3. नबुकदनेस्सर राजाने सोन्याचा एक पुतळा केला. त्याची उंची 60 हात आणि रुंदी 7 हात होती. त्याची स्थापना त्याने बाबेल प्रांताच्या दुरा मैदानात केली. नंतर नबुकदनेस्सर राजाने स्थापलेल्या त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकत्र होण्यास आपले प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी यास निरोप पाठवला. नंतर प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी यासाठी एकत्र आले की नबुकदनेस्सर राजाने स्थापित केलेल्या पुतळ्याचे समर्पण व्हावे. तेव्हा दवंडी देणारा ओरडला, अहो, विविध देशाच्या विविध भाषांच्या लोकांनो, ज्यावेळी तुम्ही शिंग, बासरी, सतार, वीणा, पुंजी आणि सर्व प्रकारची वाद्ये यांचे संगीत ऐकाल, त्यावेळी त्या सुवर्ण पुतळ्यास दंडवत करा, ज्याची स्थापना नबुकदनेस्सर राजाने केली आहे. जो कुणी पालथा पडून त्यास नमन करणार नाही, त्यास लगेच त्या क्षणाला जळत्या अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल. मग शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी इत्यादी वाद्यांचा आवाज ऐकताच विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनी त्या सुवर्ण पुतळ्यास पालथे पडून दंडवत केले, जो नबुकदनेस्सर राजाने स्थापिला होता. आता यावेळी काही खासदारांनी जवळ येऊन यहुदांवर दोषारोप केला. ते नबुकदनेस्सर राजास म्हणाले, महाराज चिरयो असा, महाराज तुम्ही असे फरमान काढले आहे ना की जो कोणी शिंग, बासरी, सतार, वीणा, पुंगी आणि इतर वाद्यांचा आवाज ऐकतो त्याने सुवर्ण पुतळ्यास दंडवत करावे. जो कोणी त्यास पाया पडून नमन करणार नाही, त्यास लगेच त्या क्षणाला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. आता येथे काही यहुदी आहेत ज्यांची नेमणूक तुम्ही बाबेलच्या प्रांतात केली. त्यांची नावे शद्रक, मेशक, अबेदनगो ही आहेत. हे लोक राजा आपली पर्वा करत नाहीत. ते तुमच्या देवास नमन करत नाहीत, त्याची सेवा करत नाहीत किंवा तुमच्या पुतळ्यास दंडवत करत नाहीत ज्याची तुम्ही स्थापना केली आहे. तेव्हा नबुकदनेस्सर राजाने रागात संतप्त होऊन शद्रक, मेशक, अबेदनगो यास घेऊन या अशी आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे सादर केले. नबुकदनेस्सर त्यांना म्हणाला, काय तुम्ही शद्रक, मेशक, अबेदनगो आपल्या मनाची तयारी केली की तुम्ही माझ्या स्थापलेल्या सुवर्ण पुतळ्यास नमन करून त्यास दंडवत करणार नाही? आता जर तुम्ही तयार आहात तर जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी आणि इतर वाद्यांचा आवाज ऐकाल तेव्हा तुम्ही या पुतळ्यापुढे उपडे पडून दंडवत कराल तर बरे, पण जर तुम्ही नमन करणार नाही तर तुम्हास त्वरित तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. तुम्हास माझ्या हातातून सोडविणारा असा कोण देव आहे? शद्रक, मेशक, अबेदनगो यांनी राजाला उत्तर दिले की, हे नबुकदनेस्सरा, या बाबतीत उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन नाही. जर काही उत्तर आहे तर ते हे की ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो आम्हास तप्त अग्नीच्या भट्टीतून काढण्यास समर्थ आहे आणि महाराज तो आम्हास आपल्या हातून सोडविल. पण जर नाही तर महाराज, हे आपणास माहीत असावं की आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही. आणि त्याच्यापुढे आम्ही पालथे पडून त्यास दंडवत करणार नाही. नबुकदनेस्सर रागाने संतप्त झाला. त्याचे शद्रक मेषक अबेदनगो विरुद्ध त्याची मुद्रा पालटली. त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पटीने तप्त करण्यात यावी. नंतर त्याने आपल्या सैनिकातील काही बलवान पुरुषास आज्ञा केली की शद्रक मेषक अबेदनगो यांना बांधा आणि तप्त भट्टीत टाका. ते बांधलेले असताना त्यांनी आपले पायमोजे सदरे झगे आणि इतर वस्त्रे घातले होते आणि त्यांना तप्त भट्टीत टाकण्यात आले. राजाची आज्ञा सक्त असल्याने ती भट्टी फारच तप्त केलेली होती. शद्रक मेषक अबेदनगो यांना ज्यांनी भट्टीत टाकले ते सैनिक तिच्या ज्वालेने मरण पावले. तेथे ते पुरुष शद्रक मेषक अबेदनगो हातपाय बांधलेले असे त्या भट्टीत पडले. नंतर नबुकदनेस्सर चकित होऊन त्वरित उभा राहिला. त्याने आपल्या सल्लागारास विचारले, आपण त्या तिघांना भट्टीत बांधून टाकले ना? त्यांनी उत्तर दिले, निश्चित राजे. तो म्हणाला, मला असे दिसते की 4 माणसे अगीत मोकळे फिरत आहेत. त्यांना काही एक दुखापत झालेली नाही. चौथ्याचे तेज हे जणू देवपुत्रासारखे आहे. तेव्हा नबुकदनेस्सराने धगधग त्या भट्टीच्या दाराजवळ येऊन त्यांना हाक मारली, शद्रक मेषक अबेदनगो सर्वोच्च देवाच्या दासांनो बाहेर या, येथे या. नंतर शद्रक मेषक अबेदनगो अग्नीतून बाहेर आले. तेथे जमलेले प्रांताधिकारी प्रशासक प्रादेशिक प्रशासक स्थानिक प्रशासक इतर प्रशासक आणि राजाचे सल्लागार यांनी त्यास पाहिले. त्यांच्या शरीरावर अग्नीच्या जखमा नव्हत्या. त्यांचा एकही केस होरपळला नाही. त्यांना अग्नीचा वासही लागला नाही. नबुकदनेस्सर म्हणाला, या आपण शद्रक मेषक अबेदनगो यांच्या देवाचे स्तवन करूया, कारण त्यांनी आपला देवीदूत पाठवला आणि ज्या आपल्या सेवकांनी त्यावर भरोसा ठेवला आणि राजाची आज्ञा पालटवली आणि आपल्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा करू नये किंवा दुसऱ्या कोणालाही नमन करू नये म्हणून आपली शरीरे अर्पिली, त्यांना त्याने सोडवले आहे. त्यामुळे मी ठराव करतो की कुणीही लोक कुठल्याही देशाचे कोणती भाषा बोलणारे जर शद्रक मेषक अबेदनगो यांच्या देवाच्या विरोधात बोलतील तर त्याचे तुकडे करण्यात येतील आणि त्यांच्या घराचे उकरडे करण्यात येतील, कारण अशा प्रकारे सोडविणारा दुसरा कोणता देव नाही. नंतर राजाने शद्रक मेषक अबेदनगो यांना बाबेलच्या पारंगण्यात बढती दिली. दानियल अध्याय 4. नबुकदनेस्सर राजाने सर्व लोक राष्ट्र आणि पृथ्वीवरील सर्व भाषा बोलणाऱ्या लोकात फरमान पाठवले की तुमचे कल्याण हो. सर्वोच्च देवाने जे चिन्हे आणि जे चमत्कार माझ्यासाठी केलेले तुम्हा सांगावे हे मला बरे वाटले आहे. त्याची चिन्हे किती थोर, त्याचे चमत्कार किती अद्भुत. त्याचे राज्य हे सार्वकालिक राज्य आहे. त्याचे स्वामित्व पिढ्यानपिढ्या राहते. मी नबुकदनेस्सर माझ्या घरात सुखाने राहत होतो आणि माझ्या महालात समृद्धीचा उपभोग घेत होतो. मी स्वप्न पाहिले आणि घाबरलो. मी त्यावेळी आपल्या पलंगावर पडलो होतो. त्या दृष्टांतामुळे माझे मन अधीर झाले. म्हणून मी आज्ञा केली की बाबेलातील सर्व ज्ञानी लोकास मजकडे आणावे, म्हणजे ते माझ्या स्वप्नाचा उलगडा करतील. तेव्हा जादूगार भूतविद्या करणारे खासदी आणि ज्योतिषी हे मजकडे आले. मी त्यांना स्वप्न सांगितले पण त्याचा उलगडा त्यांना होईना. शेवटी दानियल आत आला. त्यास मी माझ्या देवाचे नाव बेलशस्सर दिले आहे. त्यास मी स्वप्न सांगितले, बेलशस्सरा सर्व ज्ञानाच्या अधिकाऱ्या, मला ठाऊक आहे पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये निवास करतो आणि तुला कोणतेही गूढ रहस्य अवघड नाही. मला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ मला सांग. मी माझ्या पलंगावर पडलो असता मला दिसले ते असे, मी पाहिले पृथ्वीच्या मधोमध एक मोठा वृक्ष होता आणि त्याची उंची खूप मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला. त्याचा शेंडा आकाशात पोहोचला आणि त्याचा देखावा सर्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहोचला. त्याची पाने सुंदर होती. त्यास भरपूर फळे असून ती सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशु त्याच्या सावलीत आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यामध्ये राहत. तो वृक्ष सर्व जीवितांचे पोषण करीत असे. मी माझ्या भिषणात पडलो असता माझ्या मनात पाहिले आणि एक पवित्र देवदूत आकाशातून खाली उतरला. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हा वृक्ष तोडून टाका आणि त्याच्या फांद्या छाटून टाका, त्याची पाने काढून टाका आणि फळे विखरा. त्याच्याखाली राहणारे प्राणी पळून जाओ आणि फांद्यातील फाकरे उडून जाओत, पण त्याचा बुदा जमिनीत राहू द्या. त्यास लोखंड आणि पितळच्या पट्ट्या बांधून कुरणाच्या कवळ्या गवतात राहू द्या. त्यास आकाशातील दहिवारात भिजू द्या. वनपशुबरोबर त्यास भूमीवरील गवताचा वाटा मिळू द्या. त्याचे मानवी हृदय जाऊन त्यास प्राण्याचे हृदय प्राप्त हो, तोपर्यंत 7 वर्ष होऊन जातील. हा निर्णय त्या देवीदूताच्या घोषणेद्वारे आणि पवित्र जनाच्या विचाराने झाला आहे, यासाठी की मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्यास तो ते देतो आणि त्यावर मनुष्यातल्या सर्वांहून नीच अशा मनुष्यास तो स्थापितो असे जीवितांनी जाणावे. हे स्वप्न मी नबुकदनेस्सर राजाने पाहिले. आता तू हे बेलशस्त्रा याचा अर्थ मला सांग, कारण माझ्या राज्यातल्या ज्ञानीजनांपैकी कुणी याचा अर्थ सांगू शकत नाही, पण तू हे सांगू शकतोस, कारण देवाचा पवित्र आत्मा तुझ्या ठाई राहतो. मग दानियल, ज्यास बेलशस्त्र नाव देण्यात आले होते, तो काही क्षणासाठी गोंधळून गेला आणि त्याचे मन अस्वस्थ झाले. राजा म्हणाला, बेलशस्त्र हे स्वप्न किंवा त्याच्या अर्थाने तू घाबरू नकोस. तेव्हा बेलशस्त्र म्हणाला, माझ्या स्वामी, हे स्वप्न तुझा द्वेष करणाऱ्यास आणि त्याचा अर्थ तुझ्या शत्रूस लागू पडो. जो वृक्ष तू पाहिला, जो वाढू मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशात गेला, ज्यास्तर पृथ्वीवर पाहता येत होते, ज्याची पाने सुंदर आणि फळे भरपूर असून ती सर्वांसाठी पुरेशी होती, त्याच्या सावलीत वनपशु राहत आणि फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी राहत होते. हे राजा, तो वृक्ष तू आहेस. तू वाढून बलवान झालास. तुझी थुरवी आकाशापर्यंत पोहोचले आहे. तुझे अधिकार पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचतात. हे राजा, तू एक स्वर्गदूत पाहिला, जो स्वर्गातून खाली येऊन म्हणाला, हा वृक्ष तोडून याचा नाश करा, पण त्याचा बुदा जमिनीत राहू द्या. याला लोखंड आणि पितळाच्या पट्ट्याने बांधून कुरणातल्या कवळ्या गवतात राहू द्या. त्याने आकाशाचे दव भिजवो, तो 7 वर्ष वनपशुसोबत राहो. हे राजा, याचा अर्थ असा, सर्वोच्च देवाचा हा आदेश आहे जो माझ्या राजापर्यंत पोहोचला आहे. तुला मनुष्यातून काढून टाकण्यात येईल. तुझी वस्ती वनपशुमध्ये होईल. तुला बैलासारखे गवत खावे लागेल. आकाशातील दवाने तू भिजशील. 7 वर्ष जाईपर्यंत तू हे जाणशील की मानवावर देवाची सत्ता आहे. जसे सांगण्यात आले आहे की त्या वृक्षाची बुदे तसेच राहू द्या, ह्याच प्रकारे जेव्हा तू स्वर्गाचे नियम शिकशील, तुझे राज्य तुला पुन्हा प्राप्त होईल. म्हणून हे राजा, माझी मसलत तुला मान्य असो. पाप सोडून योग्य ते कर. आपली दुष्टता सोडून जाचलेल्यांवर दया कर. असे केल्यास तुझी समृद्धी जास्त दिवस राहील. हे सर्व राजा नबुकदनेस्सरासोबत 12 महिन्यात घडून आले. तो बाबेलातील राजवाड्यात फिरत होता. काय ही महान बाबेल नगरी, जी मी माझ्या राजनिवासासाठी आणि माझ्या गौरवासाठी बांधली. जेव्हा राजा हे बोलत होता, तेव्हा पाहा स्वर्गातून वाणी झाली, राजा नबुकदनेस्सरा, हे फरमान 1, तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला लोकातून काढून टाकण्यात येईल. तुझी वस्ती वनपोषित होईल. तुला बैलासारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे. तो ते पाहिजे त्यांना देतो. हे तुला ज्ञान होईपर्यंत 7 वर्ष जातील. हे फरमान त्याच घटकेस नबुकदनेस्सराचा विरोधात अंमलात आले. त्यास माणसातून काढण्यात आले. त्याने बैलासारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवानी भिजले. त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्याच्या नखासारखी झाली. या दिवसाच्या शेवटी मी नबुकदनेस्सराने माझे डोळे आकाशाकडे लावले. माझी बुद्धिमत्ता मला परत मिळाली. मी सर्वोच्च देवाचे आभार मानले, जो सदाजीवी देव, त्याचा मी सन्मान केला आणि त्याची थोरवी गायली, कारण त्याचे प्रभुत्व कायमचे आणि त्याचे राज्य पिढ्यांपिढ्या राहणारे आहे. भूतलावरील सर्व रहिवाशी त्यास शून्यवत आहेत. जो स्वर्गातील आपल्या सैन्याचे भूतलावरील रहिवाशांचे पाहिजे ते करतो, कोणी त्यास थांबू शकत नाही किंवा विचारू शकत नाही की तू हे का केले. त्याच समयी माझी बुद्धिमत्ता परत मिळाली. माझे राजवैभव आणि प्रताप मला परत प्राप्त झाले. मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मला मोठी थोरवी प्राप्त झाली. आता मी नबुकदनेस्सर स्वर्गीय राजास गौरव देऊन त्याची खूप स्तुती करतो, कारण त्याची सर्व कामे सभ्यतेची आणि त्याचे मार्ग न्यायाचे आहेत. जे गर्वाने चालतात त्यास तो नम्र करतो. दानियल 5. काही वर्षानंतर एकदा बेलशस्त्र राजाने आपल्या हजारो सरदारांस घेऊन एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांच्यासमोर तो द्राक्षरस प्याला. बेलशस्त्राने द्राक्षरस चाकल्यावर आज्ञा केली की सोन्या चांदीची ती पात्रे घेऊन या जी त्याचा बाप नबुकदनेस्सराने यरुश्लेमच्या मंदिरातून आणली होती, यासाठी की राजा त्याच्या सरदार आणि त्याच्या पत्नी व उपपत्नी यांना त्यातून द्राक्षरस पिता येईल. तेव्हा सेवक सोन्याची ती पात्र घेऊन आले जी यरुश्लेमतील देवाच्या मंदिरातून आणलेली होती. मग राजा त्याचे सरदार त्याच्या पत्नी त्याच्या उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली. ती द्राक्षरस पिऊन सोने चांदी पितळ लोखंड लाकूड आणि दगडाच्या घडवलेल्या मूर्तींचे स्तवन करू लागले. त्या क्षणाला मानवी हाताची बोटे तेथे दीपस्तंभासमोर प्रगट झाली आणि त्यांनी राजवाड्यातील भिंतीच्या गिलाव्यावर असे काही लिहिले जे राजास वाचता येईना. तेव्हा राजाचा चेहरा पडला, तो चिंतातूर झाला, त्याचे पायाचे सांधे साथ देईना आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने बोलून आज्ञा केली की जे भूतविद्या करणारे खासदी लोक ज्योतिषी यांना घेऊन या. राजा बाबिलेतील ज्ञानी लोकास म्हणाला, जो कोणी हे लिखाण वाचून त्याचा अर्थ मला सांगेल त्यास जांभळा पोशाख आणि सोन्याचा गोप देण्यात येईल, जो राज्यातील तीन राजकर्त्यातील एक होईल. राजाचे सर्व ज्ञानी लोक आले पण त्यांना तो लेख वाचता येईना आणि त्याचा अर्थ राजास सांगता येईना. तेव्हा राजा बेलशेसर चिंतातूर झाला आणि त्याचे तोंड पडले. त्याचे सरदार गोंधळून गेले. राजा आणि सरदार यांचे बोलणे ऐकून राणीची आई त्या मेजवानी ग्रहात आली. ती म्हणाली, महाराज चिरायू असा, चिंतातूर होऊ नका, आपली मुद्रा पालटू देऊ नका. आपल्या राज्यात एक असा पुरुष आहे ज्यात पवित्र देवाचा आत्मा वसतो. आपल्या वडिलाच्या राज्यात प्रकाश विवेक देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान त्यामध्ये दिसून आले. आपला बाप राजा नबुकदनेस्सराने त्या सर्व जादूगार भूतविद्या करणारे खासदी आणि ज्योतिषी यावर प्रशासक नेमून त्यास नेमले. उत्तम आत्मा ज्ञान विवेक स्वप्नाचा उलगडा करणे कोडी स्पष्ट करणे आणि अडचणी सोडवणे या गुणवत्ता ज्या दानेलात आढळल्या त्यास बेल्टशस्त्र नाव दिले. आता त्या दानेलाला बोलवा म्हणजे तो अर्थ सांगेल. नंतर दानेलास राजासमोर आणले. राजा त्यास म्हणाला, तू दानेल आहेस? यहुदातून पकडून आणलेल्या बंदिवानातील एक जास माझ्या वडिलाने पकडले होते. मी तुझ्याविषयी ऐकले आहे की देवाचा आत्मा तुझ्यात राहतो आणि प्रकाश विवेक व उत्तम ज्ञान हे तुझ्या ठाई दिसून आले आहे. मला हा लेख वाचून त्याचा अर्थ सांगण्यासाठी हे ज्ञानी लोक जे भूतविद्या करणारे मजसमोर आहेत पण त्यांना याचा अर्थ सांगता येईना. मी तुझ्या बाबतीत ऐकले आहे की तू याचा अर्थ सांगून हे सोडू शकतो. आता जर तू मला हे लिखाण वाचून त्याचा अर्थ सांगशील तर मी तुला जांभळे वस्त्र व तुझ्या गळ्यात सोन्याचा गोप देऊन तुला राज्यातील ज्ञानी प्रशासनापैकी एक प्रशासक करील. नंतर दानियेलाने राजास उत्तर दिले, तुझ्या भेटी तुलाच राहून दे आणि तुझी बक्षिसे दुसऱ्यांना दे. तरीही मी लिखाण वाचून तुला त्याचा अर्थ सांगतो. हे राजा, सर्वोच्च देवाने तुझा बाप नबुकदनेस्सराला राज्य महानता प्रतिष्ठा आणि वैभव दिले. त्याने त्यास मोठेपणा दिल्यामुळे सर्व राष्ट्राचे लोक दास भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्यास भीत होते. त्यास वाटेल त्यास तो ठार करीत असे किंवा जीवन देत असे. पण जेव्हा त्याचे हृदय ताड झाले आणि त्याचा आत्मा कठोर झाला तो मुद्दामपणे वागला तेव्हा त्यास राजपदावरून काढून त्याचे वैभव हिरवण्यात आले. त्यास मानवातून हकलून देण्यात आले. त्याचे हृदय पशुसारखे झाले आणि तो रानगाढवात राहिला. तो बैलासारखे गवत खाई त्याचे शरीर दवाने भिजत असे. मानवी राज्यावर सर्वोच्च देवाची सत्ता आहे व तो पाहिजे ते त्याने स्थापित करतो. हे ज्ञान त्यास प्राप्त होईपर्यंत तो असा राहिला. हे बेलशस्त्रा, तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस. तर स्वर्गीय प्रभूशी तू उद्दंपणा केलास. त्याच्या मंदिरातील सुवर्णपात्र त्यांना आणून तू तुझे सरदार तुझ्या पत्नी आणि तुझ्या उपपत्नी त्यामधून द्राक्षरस प्याल्या आहात आणि सोने चांदी पितळ लोखंड लाकूड आणि दगड यापासून बनवलेल्या मूर्ती ज्या पाहत नाहीत ऐकत नाहीत किंवा समजत नाहीत त्यांच्या तू स्तवन केलेस. पण ज्याच्या हातात तुझा जीव आहे व जो तुझे सर्व मार्ग जाणतो त्या देवास मान दिला नाहीस. म्हणून देवाने त्याच्या उपस्थितीतून आपला हात लिहिण्यास पाठविला आणि हे लिहिले. हा लिखित लेख असा मने मने तकेल उफारसिन याचा अर्थ असा आहे, मने म्हणजे देवानी तुझ्या राज्याचा काळ मोजून त्यांचा अंत केला आहे, तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उन्हा भरला आहेस, परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी यांना दिले आहे। तेव्हा बेलशस्त्राने आज्ञा केली आणि त्यांना दाणेला जांभळी वस्त्रे घालून त्याच्या गळ्यात सोन्याचा गोप घातला आणि त्याविषयी राजाने जाहीर घोषणा केली की राज्यातील तिघा प्रशासकांपैकी हा एक आहे। त्याच रात्री खासदांचा राजा बेलशस्त्र याला ठार मारण्यात आले आणि दर्यावेश मेदी हा 62 वर्षाचा असता राजा झाला। दानियल अध्याय 6। दर्यावेश राजाने त्याच्या मर्जीने आपल्या सर्व साम्राज्यात 120 प्रांताधिकारी नेमले। त्यांच्यावर 3 मुख्य प्रशासक होते, त्यापैकी एक दानियल होता। या प्रशासकांची नेमणूक यासाठी होती की राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून सर्व प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना हिशोब द्यावा व त्याचे मार्गदर्शन घ्यावे। दानियल त्या प्रशासक व प्रांताधिकाऱ्यात श्रेष्ठ ठरला कारण त्यामध्ये उत्तम आत्मा वसत होता। राजा त्या सर्व राज्यावर नेमण्यासाठी योजना करत होता। असे असताना इतर मुख्य प्रशासक आणि प्रांताधिकारी हे दानियला चूक शोधण्याचा प्रयत्न करत होते पण तो विश्वासू असल्याने त्यांना त्याच्यात काहीच चूक सापडली नाही। नंतर तेही लोक म्हणाले, आम्हास दानियलाच्या विरुद्ध काही कारण काढता येत नाही पण त्याच्या देवाच्या नियमासंबंधानेच निमित्त काढता येईल। नंतर हे प्रशासक व प्रांताधिकारी योजना घेऊन आले। ते म्हणाले, राजा दर्यावेश चिरोय असा। राज्यातील सर्व मुख्य प्रशासक, प्रांताधिकारी, सल्लागार आणि प्रशासक यांनी असा विचार केला की राजा आपण असे फरमान काढा की जो कुणी पुढील 30 दिवस आपल्याशिवाय कोणाही दुसऱ्या देवाची अथवा मानवाची आराधना करील त्या सिंहाच्या गुहेत टाकावे। तर महाराज हा फरमान मंजूर करून यावर सही करा, म्हणजे मेदी आणि पारसी यांच्या कायद्याप्रमाणे हा ठराव पालटणार नाही। तेव्हा दर्यावेश राजाने त्या आदेशावर सही केली, यासाठी नाही की त्याचा कायदा व्हावा। या फरमानावर सही झाली हे दानियला जेव्हा माहीत झाले तेव्हा तो आपल्या घरी गेला। त्याच्या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेने उघडत होत्या। तेथे तो गुडघ्यावर आला आणि त्याने प्रार्थना करून देवास धन्यवाद दिला। हे तो दररोज दिवसातून 3 वेळा करत असे। नंतर ही माणसे ज्यांनी हा कट रचला होता त्यांनी दानियलास प्रार्थना करीत असताना पाहिले। नंतर ते राजाकडे जाऊन त्याच फरमानाविषयी त्यास म्हणाले, महाराज आपण हे फरमान काढले ना ज्यात लिहिले आहे पुढील 30 दिवस जो कोणी तुमच्याशिवाय दुसऱ्या देवाची किंवा मनुष्याची आराधना करील त्या सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे। राजा म्हणाला, मेदी व पारसी यांच्या न बदलणाऱ्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरले आहे। तेव्हा ते राजास म्हणाले, तो मनुष्य दानियल जो यहुद्यांपैकी एक आहे तो आपणास व आपल्या फरमानास न जुमानता दिवसातून 3 वेळा आपल्या देवाजवळ प्रार्थना करतो। हे शब्द ऐकून राजा अति खिन्न झाला आणि दानियलाचा बचाव कसा करावा याचा विचार करू लागला। त्यासाठी सूर्यास्तापर्यंत तो खटपट करीत राहिला। तेव्हा हा कट करणारे लोक राजासमोर जमले व त्यास म्हणाले, राजा हे लक्षात घे, मेदी व पारसी याच्या कायद्याप्रमाणे राजाचे फरमान किंवा कायदा बदलता येत नाही। नंतर राजदेशानुसार दानियलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले। राजा दानियलास म्हणाला, ज्या देवाची तू सेवा करतोस तो तुला सोडवो। त्यांनी एक मोठा दगड आणून गुहेच्या दारावर ठेवला। मग राजाने आपली आणि सरदाराची मुद्रा घेऊन त्यावर शिक्का मारला, तो यासाठी की दानियलाच्या बाबतीत काही फेरबदल करता येणार नाही। नंतर राजा त्याच्या महालात गेला। ती रात्र तो न जेवता असाच राहिला। त्याच्यासमोर वाद्य आणली नाहीत, त्याची झोप उडून गेली। मग मोठ्या पहाटेस राजा उठला आणि त्वरित सिंहाच्या गुहेजवळ गेला। गुहेजवळ येताच तो दुःखी स्वराने दानियलास हाक मारून लागला। तो म्हणाला, दानियला जिवंत देवाच्या सेवका, तुझा देव ज्याची तू नित्य सेवा करतोस त्या सिंहापासून तुला सोडवता आले काय? दानियल राजास म्हणाला, महाराज चिरायो असा, माझ्या देवाने त्याचा दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली, त्यांनी मला इजा केली नाही। त्याच्यासमोर आणि आपल्यासमोर मी निर्दोष ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही। नंतर राजाने आनंदी होऊन आज्ञा केली की दानियलास गुहेतून बाहेर काढा। मग दानियलास बाहेर काढले, त्याच्या शरीरावर इजा नव्हती कारण त्यांनी आपल्या देवावर विश्वास ठेवला. तेव्हा राजाच्या आज्ञेवरून ज्यांनी दानिएलावर आरोप केले त्या लोकांस पकडण्यात आले. तेव्हा सर्वांना त्यांची मुले पत्नीसह सिंहाच्या गुव्यात टाकले. ते गुव्यात तळ गाठण्याच्या आधीच सिंहाने त्यांच्या हाडाचा चुरडा केला. मग दार्यावेश राजाने सर्व भूतलावरील सर्व लोकांस व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस असे लिहिले, तुमची शांती तुमच्यासाठी वाढत जाओ. मी असे जाहीर करतो की माझ्या साम्राज्यातील सर्व लोकांनी कंपित होऊन दानिएलाच्या देवाचे भय धरावे, कारण तो सर्व काळ जिवंत देव आहे. त्याचे राज्य अविनाशी आणि त्याचे प्रभुत्व अनंत आहे. तो आम्हास सुरक्षित करतो आणि आम्हास सोडवतो. तो स्वर्ग आणि पृथ्वीवर चिन्ह आणि चमत्कार करतो. त्याने दानिएलास सिंहाच्या पंजातून सोडवले. मग हा दानिएल दार्यावेशाच्या राज्यात आणि कोरेश पारसीच्या कार्यकाळात समृद्ध झाला. दानिएल अध्याय 7. बाबेलचा राजा बेलशेसर याच्या राजाच्या पहिल्या वर्षी दानिएल आपल्या पलंगावर पडलेला असता त्यास स्वप्न पडले आणि दृष्टांत त्याच्या मनात फिरू लागले. मग त्याने ते स्वप्न आणि त्यातील महत्वाच्या घटना लिहून काढल्या. दानिएलाने म्हटले, रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहिले स्वर्गातील चार वारे महासागरावर घोळत होते. चार मोठी श्रपदे जी एकमेकापासून वेगळी होती अशी समुद्रातून बाहेर आली. पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडाचे पंख होते. असा मी पाहत असता त्याचे पंख उलटून त्यास जमिनीवर मानव प्राण्याप्रमाणे दोन पायावर उभे केले. त्यास मानवाचे हृदय देण्यास आले होते. नंतर दुसरे श्रापद अस्वलासारखे होते. त्याच्या दातांमध्ये तीन फासुळ्या धरल्या होत्या. त्यास सांगण्यात आले, उठ, पुढे पुष्कळ मांस खा. नंतर मी पुन्हा पाहिले तो आणखी एक श्रापद चित्त्याप्रमाणे होते. त्याच्या पाठीवर पक्ष्यासारखे चार पंख होते आणि त्यास चार शिर होते. त्यास राज्य करण्यासाठी अधिकार दिला होता. त्यानंतर मी रात्री माझ्या स्वप्नात चौथे श्रापद पाहिले. विकराळ, भयानक आणि अतिशय मजबूत असे ते होते. त्यास मोठे लोखंडी दात होते. ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी आणि उरलेले पायाखाली तुडवी. ते इतरांपेक्षा वेगळे होते आणि त्यास 10 शिंगे होती. मी ते शिंगे पाहत असताना मग त्यांच्यातून आणखी एक लहान शिंगे निघाले आणि आधीच्या शिंगातून तीन मुळासह उपटली गेली. मी पाहिले त्या शिंगास मानवासारखे डोळे होते, मोठ्या फुशारक्या मारणारे तोंड होते. मी पाहत होतो तेव्हा आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनावर बसला. त्याची वस्त्रे हिमाप्रमाणे शुभ्र होती आणि त्याचे केस लोकरीसारखे स्वच्छ होते. त्याचे आसन अग्निज्वाला होते आणि त्याचे चाके जळणारा अग्नी होते. त्याच्या समोर अग्नीची नदी वाहत होती. हजारो लोक त्याची सेवा करत होते. लाखो लोक समोर उभा होते. न्यायसभा चालू होती आणि पुस्तके उघडी होती. मी सतत त्याकडे पाहत होतो कारण ते लहान शिंग फुशारकी मारत होते. मी पाहत असता त्या श्रापदाचा वध करण्यात आला. त्याच्या शरीराचे तुकडे करून जाळण्यास देण्यात आले. इतर चार श्रापदाचे प्राण हरण करून त्यांना काही काळ जिवंत ठेवण्यात आले. त्या रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहिले आकाशातील मेघावर स्वार होऊन कुणी मानवपुत्रासारखा येताना मी पाहिला. तो पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्याने जवळ केले आणि त्यास प्रभुत्व व वैभव व राज्य दिले. ते असे की सर्व लोक, राष्ट्रे व भाषा यांनी त्याची सेवा करावी. त्याचे प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे. ते टळून जायचे नाही आणि जे नष्ट व्हायचे नाही असे त्याचे राज्य आहे. मग दानिएलाचा जीव घाबरा झाला. मला झालेल्या दृष्टांतामुळे माझे मन विचलित झाले. सिंहासनाच्या जवळ उभे असणाऱ्यापैकी एकाकडे मी गेलो व या सर्व गोष्टीचा अर्थ त्यास विचारला. तेव्हा त्याने मला सर्व गोष्टीचा अर्थ समजावून सांगितला. ती मोठी चार श्रपदे म्हणजे पृथ्वीवर उदयास येणारे चार राज्य आहेत. पण सर्वोच्च देवाच्या संतांना राज्य प्राप्त होईल. ते युगानुयुग त्याच्या ताब्यात राहील. नंतर मला त्यात चौथा श्रपदाविषयी बोलण्याची इच्छा झाली. ते इतरांपेक्षा वेगळे होते. त्याचे दाते लोखंडाचे भयंकर असे होते आणि त्याची नखे पितळाची होती. ते चावून चुरा करी आणि उरलेले जे होते ते त्याचे पायाखाली तुकडे करी. मला त्याचे 10 शिंगे आणि त्याचे गुड जाणायचे होते. जी त्याच्या डोक्यावर होती एक शिंग त्यामधून आणखी निघाले. त्यामुळे 3 शिंग तुटून पडली. त्या शिंगाला डोळे असून तोंड होते. त्यातून ते मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत होते. त्या शिंगाची जाडी इतरांपेक्षा जास्त होती. या सगळ्याचा अर्थ काय म्हणून मी इच्छा दर्शवली. मी पाहिले त्या शिंगाने पवित्र जनाविरुद्ध युद्ध करून त्यांच्यावर विजय मिळवला आणि पुराणपुरुष येईपर्यंत ते त्यांच्यावर प्रबळ होत गेले. मग परात्पर देवाचा पवित्र जनास न्याय दिला, राज्य आपल्या मालकीचे करून घेतले. असा समय आला, त्याने सांगितले चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल. हे इतर राज्यापेक्षा वेगळे राहील. ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील आणि तिच्या पायाखाली तुकडे करेन. आता 10 शिंगांविषयी, या राज्यातून 10 राजांचा उदय होईल आणि त्यातून आणखी एक राजा निघेल. तो राजा वेगळा असेल आणि तो 3 राजांना पादाक्रांत करील. तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल आणि देवाच्या पवित्र जनाचा छळ करील. नेमलेले सण आणि नियम बदलण्याचा तो प्रयत्न करील. या सर्व गोष्टी त्याच्या हातात 3 वर्ष आणि 6 महिन्यासाठी दिल्या जातील. पण तेथे न्यायसभा होईल आणि त्याचे राजकीय सामर्थ्य परत घेण्यात येईल. त्याचा नाश होऊन कायमचा नष्ट करण्यात येईल. राज्य, प्रभुत्व आणि अखिल पृथ्वीवरचे वैभव सर्वोच्च देवाच्या पवित्र जनांना देण्यात येईल. त्याचे राज्य अनंत काळचे आहे आणि इतर त्याची सेवा करून त्याचे आज्ञापालन करतील. आणि या गोष्टीचा उलगडा येथे संपतो. मी दानियल या विचाराने व्याकुळ झालो, माझे तोंड उतरले, पण मी या सर्व गोष्टी मनात ठेवल्या. दानियल 8. त्यानंतर बेलशेशर राजाच्या कारकिर्दीच्या 3 वर्षी मी जो दानियल त्या मला प्रथम दृष्टांत झाला. मला दृष्टांतात दिसले ते असे, मी पाहत होतो तेव्हा मी एलाम पारंगणातील शुशन तटबंदीच्या शहरात होतो. मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदीच्या काठी होतो. मी डोळे वर करून पाहिले तो मला माझ्यासमोर 2 शिंग असलेला एडका नदीकाठी उभा असलेला दिसला. त्याचे एक शिंग दुसऱ्यापेक्षा लांब होते, पण लांब शिंगांची वाढ लांबपेक्षा हळूहळू झाली होती आणि ते हळू वाढत आहे. मी पाहिले तो एक एडका पश्चिमेस, नंतर उत्तरेस आणि नंतर दक्षिणेस धडक मारत होता. कोणी पशु त्यासमोर उभा राहू शकला नाही. त्याच्या तावडीतून कोणी सोडवण्यास सबळ नव्हता. त्या जे पाहिले ते तो करी आणि तो महान झाला. जसा मी त्याविषयी विचार करत होतो तेव्हा मला एक बकरा पश्चिमेकडून येताना दिसला. तो सर्व पृथ्वी आक्रमून आला. धावताने त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते. त्या बकऱ्याच्या डोळ्यांना मधोमध एक मोठे शिंग होते. मी नदीकाठी जो एडका पाहिला होता त्याकडे तो बकरा आला आणि तो बकरा पूर्ण शक्तीने त्या एडक्यावर चाल करून आला. मी पाहिले तो बकरा त्या एडक्याजवळ आला. तो एडक्यावर रागे भरून होता आणि त्याने एडक्यास धडक दिली आणि त्याची 2 शिंगे तोडून टाकली. एडका त्याच्यासमोर उभा राहण्यास शक्तीहीन होता. बकऱ्याने त्यास जमिनीवर पाडून तुडवून टाकले. त्याच्या हातून त्यास त्या एडक्यास सोडविण्याचे कोणालाही सामर्थ्य नव्हते. मग तो बकरा मोठा झाला, पण तो जेव्हा प्रबळ झाला तेव्हा त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या जागेवर 4 नवीन शिंगे फुटली. ती चारही बाजूस ठळक होती. त्यातल्या एकातून एक लहान शिंग निघाले. मग ते दक्षिणेस, पूर्वेस आणि इस्रायलास गौरवी प्रदेशात वाढत गेले. त्याची वाढ इतकी झाली की ते आकाशातील सैन्याबरोबर लढू शकेल. काही सैन्य आणि काही तारे त्याने जमिनीवर पाडून तुडवले आणि त्याने आपणाला त्या सैन्याच्या अधिपतीबरोबर मोठं केलं आणि त्याचे नित्याचे होमार्पण बंद केले व त्याच्या पवित्र स्थानाची जागा पाडून टाकली आणि लोकांच्या पातकांमुळे नित्याच्या होमार्पणासहित ते सैन्य त्याच्या स्वाधीन करण्यात आले. तेव्हा त्याने सत्य मातीस मिळवले आणि ते कार्य करत व समृद्ध होत गेले. नंतर मी एका पवित्र पुरुषास दुसऱ्या पवित्र पुरुषासोबत बोलताना ऐकले. हा रोजचा यज्ञयांग, नाशदायी पाप, वेदी आणि सैन्य तुडवणे या दृष्टांतातील गोष्टी किती दिवस चालत राहणार? तो मला म्हणाला, हे सर्व 2300 संध्याकाळ व सकाळ चालत राहणार. नंतर वेदीची योग्य स्थापना होईल. मग मी दानियलाने हा दृष्टांत पाहून त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करत असता, पहा, एका मानवासारखा कोणीतरी माझ्यासमोर उभा होता. मी एक मानवी वाणी ऐकली. ती उलई नदीच्या काठामधून आली. ती म्हणाली, घब्रियला, या पुरुषास हा दृष्टांत समजून सांग. मग तो तेथे मी उभा होतो तेथे आला. तेव्हा मी घाबरून पालथा पडलो. तो मला म्हणाला, मानव पुत्रा, हा दृष्टांत समजून घे. हा शेवटच्या काळाविषयी आहे. जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा मी फालथा पडलो. मला गाढ झोप लागली. मग त्याने मला स्पर्श करून उभे केले. तो म्हणाला, बघ, कोपाच्या काळात काय होईल ते मी तुला दाखवतो, कारण तो दृष्टांत शेवटच्या नेमलेल्या दिवसाचा आहे. जो मेंढा तू पाहिला त्यास दोन शिंगे होती, ती माद व पारस यांचे राज्य आहेत. तो बकरा म्हणजे ग्रीसचा राजा. त्याच्या डोळ्यातल्या मधोमग असलेले शिंग म्हणजे पहिला राजा आहे. जसे त्याचे तुटलेले शिंग त्याच्या जागी चार शिंगे आली, तसा त्या देशातून चार राजांचा उदय होईल. पण त्याच्यासारखा बलवान एकही नसणार. त्या राजाच्या शेवटच्या काळात लोकांच्या पातकाचा घडा भरला, त्यावेळी उग्ररूपी बुद्धिमान राजा उदयास येईल. त्याची सत्ता महान होईल, पण ती त्याच्या स्वबळाने नाही, तो दूरपर्यंत पोहोचणारा विनाश करील. तो जे काही करील त्यामध्ये त्याचा विकास होईल. तो पवित्र व बलवानाचा नाश करील. तो कपटाने आपले कारस्थाने सिद्धच नेईल. तसेच तो अधिपतींच्या अधिपतीविरुद्ध विरोधात उठेल आणि त्याचा चुराडा होईल. पण मनुष्याच्या बलाने नाही. हा साज सकाळचा दृष्टांत सांगितलेला तो खरा आहे, पण तू हा गुप्त ठेव, कारण तो भविष्यात अनेक दिवसानंतर पूर्ण होईल. तेव्हा मी दानियल बरेच दिवस अशक्त होऊन आजारी पडलो. मग मी बरा होऊन राजकामासाठी गेलो. तो दृष्टांत मी सगळ्यांना सांगितला, पण त्यास समजणारा कोणीच नव्हता. दानियल अध्याय 9. दार्यावेश राजा जो अहश्वेश्वराचा पुत्र मादवंशातून आलेला, तो अश्वेरोश ज्यास खासद्यांचा राजा करण्यात आले होते. दार्यावेशाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी दानियल परमेश्वराचे वचन असलेल्या पुस्तकांचा अभ्यास करत होतो. ते वचन जे इरमाया संदेष्टाच्या द्वारे प्राप्त झाले, माझ्या लक्षात असे आले की येरुश्लेमच्या ओसाड दसेचा वेळ पुरा होण्यास 70 वर्षे लागतील. मी हे जाणून माझे मुख परमेश्वर देवाकडे वळवले, यासाठी की उपवास करून व गोंताट व राक अंगावर घेऊन प्रार्थना व विनत्या यांनी त्यास मागणे करावे. मी माझा देव परमेश्वराची प्रार्थना करून पापांची कबुली दिली. मी म्हणालो, हे थोर आणि भयावह देवा, तू महान आहे. जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पालन करतात त्यांच्याशी तू आपला करार पाळतो. आम्ही पाप केले आणि आम्ही कुटिलतेने वागलो. आम्ही बंड झालो, तुझे नियम आणि तुझ्या निधीपासून वळलो. तुझे दास जे संदिष्टे तुझ्या नामाने, आमचे राज्य सरदार वडील आणि देशाचे सर्व लोक यांच्याशी बोलले तेव्हा आम्ही ऐकले नाही. आमच्या देवा हे परमेश्वरा, धार्मिकता न्यायत्व तुझे आहे, तथापि आज आमची तोंडे लज्जी झाली आहेत. यहुदाचे येरुश्लेमेत राहणारे सर्व इस्रायलचे सर्व निवासी त्यामध्ये आहेत. त्यांनी तुझ्याविरुद्ध केलेल्या अपराधामुळे त्यांना तू सर्व देशात विखुरले होते, कारण आम्ही तुझ्या विरुद्धात पाप केले. हे परमेश्वरा, आमच्या तोंडाला काळे लागले आहे, कारण आमचे राजे, आमचे सरदार आणि पूर्वज आम्ही सर्वांनी तुझ्या विरोधात पाप केले आहे. आमचा देव परमेश्वर दयेचा व क्षमेचा सागर आहे. आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली. आम्ही आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही. तसेच जी त्यांनी आपल्या नियमशास्त्राद्वारे त्याच्या संदिष्टाकडून दिली होती, ती सर्व इस्रायलाने तुझी वाणी नाकारून तुझ्या नियमशास्त्राविरुद्धात पाप केले आहे. देवाचा सेवक मोशे याच्याद्वारे लिहिलेल्या शापाचा आणि शपथेचा वर्षाव आमच्यावर झाला आहे, कारण त्याच्याविरुद्धात पाप केले. परमेश्वराने आमच्या आणि आमच्या शासकाच्या विरोधात बोललेल्या वचनाची खात्री आमच्यावर अरिष्ट पाठवून केली आहे. येरुश्लेमवर जे संकट आले तसे आकाशाखाली कोठेही झाले नाही. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्व उपत्ती आमच्यावर आली, तरी आम्ही पश्चाताप करून आपला देव परमेश्वर याच्या दयेची अनबाग केली नाही. म्हणून आता परमेश्वराने अरिष्टावर नजर ठेवून ते आम्हावर आणले आहे, कारण परमेश्वर आमचा देव जी सगळी कामे करतो त्यामध्ये तो न्याय आहे, आणि आम्ही त्याचा शब्द मानला नाही. प्रभू आमच्या देवा, तू आपले लोक मिसर देशातून प्रतापी हाताने बाहेर आणले आणि आज आहे त्याप्रमाणे आपणाला कीर्ती प्राप्त करून घेतली आहे. आम्ही पाप केले आहे, आम्ही दुष्टाईने वागलो आहे. हे प्रभू, आपल्या सर्व न्यायकृत्याप्रमाणे येरुश्लेम नगरीवरील तुझ्या पवित्र पर्वतावरील आपला क्रोध व संताप दूर कर. आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मामुळे येरुश्लेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत. हे आमच्या देवा, आपल्या सेवकाच्या प्रार्थना व विनवण्याकडे कान दे. प्रभू, तुझ्या ओसाड झालेल्या स्थानावर आपला प्रकाश पाड. देवा ऐक, देवा क्षमा कर, देवा लक्ष दे आणि कार्य कर. तुझ्या नावासाठी उशीर करू नको माझ्या देवा, कारण तुझ्या शहरास आणि तुझ्या लोकास तुझे नाव दिले आहे. कारण आम्ही आपल्या न्यायपणामुळे आपल्या विनंत्या तुझ्यापुढे ठेवतो असे नाही, तर तुझ्या अपार दयेमुळे त्या तुझ्यापुढे ठेवतो. हे प्रभू ऐक, हे प्रभू क्षमा कर, हे प्रभू कान दे आणि कार्य कर. उशीर करू नको, हे माझ्या देवा तू आपणाकरता असे कर, कारण तुझ्या नगराला व तुझ्या लोकास तुझे नाव आहे. आणि मी बोलत व प्रार्थना करीत असता आणि आपले पाप व आपले लोक इस्रायल यांचे पाप कबूल करीत असता आणि आपल्या देवाच्या पवित्र पर्वताकरता परमेश्वर माझा देव याच्यापुढे माझी विनंती सादर करीत होतो, मी प्रार्थना करीत असता पहिल्याने ज्याला मी माझ्या दृष्टांतात पाहिले तो गब्रियल, तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्या समीप आला आणि तो मला समज देत असताना माझ्याशी बोलत म्हणाला, दानियला तुला ज्ञान व समज देण्यासाठी मी आता निघून आलो आहे. तुझ्या विनंत्याच्या आरंभी वचन निघाले आणि ते प्रगट करायला मी आलो आहे, कारण तू फारच प्रिय आहेस. म्हणून या गोष्टींचा विचार कर आणि दृष्टांत समजून घे. 70 सप्तकांचा काळ तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या शहरासाठी घोषित करण्यात आला होता, ज्यात पापाचा अंत व्हावा, अधर्मिकतेसाठी प्रायचित करावे, सनातन धार्मिकता उदयास यावी, दृष्टांत व स्वप्न पूर्ण व्हावी आणि पवित्र स्थानाचा अभिषेक व्हावा. हे जाण आणि समजून घे की यरुशलेमची पूर्ण बांधणी करण्याची आज्ञा झाल्यापासून तर अभिषिक्त पुढारी येईपर्यंतचा अवकाश 7 सप्तके आणि 62 आठवडे आहे. त्यानंतर यरुशलेमची पुनर्बांधणी होईल आणि संकटाच्या काळातही खंदक आणि कोट यासह ती बांधण्यात येईल. 62 आठवड्यानंतर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल व त्याकडे काही उरणार नाही. जो येणारा अधिपती त्याचे सैन्य, शहर आणि वेदी यांचा नाश करतील. त्याचा नाश पुराणे होईल, युद्ध शेवटपर्यंत होईल. हे सर्व काही उजाड होण्याची घोषणा झाली आहे. 1 सप्तकाचा करार तो पुष्काळासोबत पक्का करेल. 7 सप्तकाच्या मध्यात तो यज्ञ आणि अर्पणे बंद करेल. नाश करणारा अमंगळाच्या पंखावर स्वार होऊन येईल. संपूर्ण नाश आणि अंत ठरलेला आहे. नाश करणाऱ्यावर त्याचा वर्षाव करण्यात येईल.